camera, action.
सेलेब कट्टा
आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज फेमस कॉमेडी ऍक्ट्रेस आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहे. क्षिती जोग विषयी मी बोलते आहे आणि ती आता फोन लाईन वर आहे. हॅलो क्षिती.
हॅलो आकांक्षा.
मला हेच विचारायचं होतं आता की सध्या म्हणजे लॉकडाऊन सिच्युएशन आहे, ऑलमोस्ट 2 महिने होत आलेत आता आपण सगळे घरी आहोत. तो मग तुझं रुटीन चेंज झालंय? कारण पहिले तर कंटिन्यू शूट असायचं पण आता कंटिन्यू घरी, तर मग रुटीन कसं चेंज झालंय?
अगं खूप चेंज झालंय. रोज भांडी घासायची वेळ नव्हती, बिचार आमच्या मावशी यायच्या, आता रोज भांडी घासायची एक वेळ आहे, कचरा काढायची एक वेळ आहे, टीव्ही बघायची एक वेळ आहे, संध्याकाळी काम न करता दुपारी जेवून झोपायचं ही पण एक वेळ आहे, कधी नव्हे ते दुपारी. अशा अचानक काही रुटीन लावून घेतलंय मी स्वतःला, त्यामुळे त्याच्यात काय काय करत चालू असतं आपलं.
मस्त. आणि मग एक्सरसाइज वगैरे काही सुरू आहे की नाही?
संध्याकाळी 7 ते 7:45 घरात. आमच्याकडे कारण आमच्या बिल्डिंग मध्ये खाली जे काही आपलं गार्डन किंवा असं असतं तिथेही अलाउड नाहीये वॉकला जाणं, त्यामुळे घरातल्या घरात जे काही चालू असतं तेवढं.
93.5 रेड FM बजाते रहो.